अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी अभिजात मराठी
आपली मराठी।
नमस्कार मंडळी, अभिजात मराठी आपली मराठी या मालिकेच्या भागात आपणा सर्वांचं मी वासंती काळे मनापासून स्वागत करते। जैसी दीपान माझी दिवटी का तिथीन माझी पूर्णिमा गोमटी, तैसी भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम। संत ज्ञानेश्वर यांच्या या ओळी मराठी भाषा सर्वोत्तम असल्याचं सांगतात। या भाषेतील सर्वोत्तम दुर्मिळ पुस्तकांचा ठेवा प्रकाशित करणं, साहित्य संमेलनांना पुस्तकांना अनुदान देणं यासारख्या अनेक योजना मराठी भाषा विभागांतर्गत असलेल्या साहित्य संस्कृती मंडळाकडून राबवल्या जातात। या मंडळाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव डॉक्टर मीनाक्षी पाटील यांच्याकडून। आज आपल्याकडे त्या आलेल्या आहेत। नमस्कार।
नमस्कार।
आपलं मनापासून आजच्या या भागामध्ये स्वागत। आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे साहित्य संस्कृती मंडळ या संस्थेविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तर या संस्थेची स्थापना कधी झाली, कुणी केली?
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्या 19 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना झाली। मंडळाचे पहिले अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी। आणि मला सांगायला विशेष आनंद वाटतो आहे की संपूर्ण भारतातलं या प्रकारचं हे पहिलं मंडळ असं होतं की ज्याचं उद्दिष्ट होतं पुस्तक प्रकाशन।
अरे वा।
म्हणजे केवळ पुस्तकांच्या प्रकाशनासाठी एक स्वतंत्र स्वायत्त अशी संस्था स्थापन करण्यात आली। यातनं आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं सांस्कृतिक ध्येयधोरण प्रगट करण्याचा हेतू होता त्यामागे। आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या दूरदृष्टीतून या मंडळाची स्थापना झाल्यानंतर पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून अत्यंत वैविध्यपूर्ण असे विषय हाताळण्यात आलेले आहेत। आणि मला सांगायला आनंद होतो आहे की आत्तापर्यंत मंडळाने 698 पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे।
अरे बा।
तर मंडळ पुस्तकं कुठच्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित करतं, तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे की आपण बघतो की खाजगी प्रकाशक ज्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित करतात, तर त्यात प्रामुख्याने रंजक जे वाङ्मय असतं, जे सर्वसामान्यांना आवडेल, रुचेल, ज्याचा खप जास्त होईल, अशा प्रकारची पुस्तकं खाजगी प्रकाशकांकडून प्रकाशित केली जातात। परंतु मंडळाचं मुख्य उद्दिष्टच हे आहे की ज्या प्रकारचं गंभीर वाङ्मयीन संशोधनात्मक वैचारिक स्वरूपाचं असं उच्चस्तरीय संशोधनात्मक वाङ्मय प्रकाशित केलं जातं मंडळाकडनं। आणि विद्यापीठीय स्तरावरच्या अभ्यासू विद्यार्थ्यांना म्हणावं किंवा वाङ्मयाच्या संशोधकांना ही पुस्तकं पूरक ठरतील अशा प्रकारची पुस्तकं मंडळाकडून प्रकाशित केली जातात।
खूपच छान। तर मीनाक्षीताई, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ ह्या संस्थेचं हे जे कार्य आहे, तर हे कार्य तर आम्ही जाणून घेतलं। आता संस्थेचं एक उद्दिष्ट असतं किंवा काही योजना राबवल्या जातात, तर कोणत्या योजना आपल्याकडून राबवल्या जातात आपल्या संस्थेकडून, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल।
1960 मंडळाची जी स्थापना झाली, त्या स्थापनेच्या वेळेचा जो मंडळाचा शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयात त्या मंडळाची निर्मिती फक्त आणि फक्त पुस्तकांच्या निर्मितीसाठी, उत्तमोत्तम ग्रंथांच्या निर्मितीसाठी झालेली आहे। स्थापनेपासून मंडळाने आतापर्यंत मी जे म्हटलं की 698 ग्रंथ आपण प्रकाशित केलेले आहेत, तर हे ग्रंथ प्रकाशित करताना प्रामुख्याने वाङ्मयीन संशोधनात्मक स्वरूपाचं उच्च दर्जाच्या वैचारिक स्वरूपाचे ग्रंथ मंडळाने प्रकाशित करायचं मंडळाचं ध्येयधोरण राहिलेलं आहे। तर यात मानवी विद्या शाखेशी संबंधित कला, साहित्य, चित्र या प्रकारच्या विषयांना फार भर देण्यात आला।
अच्छा, या मानवी विद्या
शाखेशी संबंधित पुस्तकं जास्त प्रकाशित झाली मंडळाकडून। आणि पुढील काळात असं झालं की 1980 महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ हे 1960 सालापासून एकत्रित काम करत होते। परंतु 1980 या दोन्ही संस्थांचं विभाजन झालं.
म्हणजे
साहित्य संस्कृती मंडळ वेगळं आणि विश्वकोश निर्मिती मंडळ वेगळं.
तत्पूर्वी
विश्वकोशही एकत्रच काम चालायचं, म्हणजे साहित्य संस्कृती मंडळाचे ग्रंथ आणि विश्वकोश निर्मितीचं काम, हे दोन्ही काम एकत्र चालायचं. पण 1980 नंतर मंडळाकडे काही वेगळ्या योजना पण सुरू झाल्या.
अच्छा.
जसं तुम्ही म्हटलं की मंडळाचं अजून इतर काय काम आहे, तर मंडळाकडून नवलेखक अनुदान योजना ही एक योजना राबवली जाते. त्यात प्रामुख्याने आपण बघतो की मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये साहित्य निर्मितीच्या अंगाने मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था असतात, मार्गदर्शनाचे कार्यक्रम होतात. परंतु ग्रामीण स्तरावरचे जे विद्यार्थी आहेत किंवा लेखक आहेत ज्यांना लेखन करायची इच्छा आहे पण व्यासपीठ नाही, अशा नवलेखकांसाठी, म्हणजे ज्याचं एकही पुस्तक प्रकाशित झालेलं नाही आहे आणि त्याला पुस्तक प्रकाशित करायचं आहे, तर अशा नवलेखकांना व्यासपीठ मिळण्यासाठी नवलेखक अनुदान योजना मंडळाने सुरुवात केलेली आहे. आणि दरवर्षी 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख वृत्तपत्रातनं जाहिरात प्रकाशित होते आणि महाराष्ट्रावरचे सगळे नवलेखक त्यासाठी अर्ज करू शकतात आणि त्यांच्या अर्जाबरोबर त्यांनी त्यांचं साहित्य द्यायचं असतं मंडळाला. ते तज्ज्ञांकडे अभिप्रायाला पाठवलं जातं आणि तज्ज्ञांनी अनुकूल ठरवलेलं जे काही साहित्य असतं ते मंडळाकडून प्रकाशित केलं जातं. तर ही एक महत्त्वाची आमची मंडळाची योजना आहे की ज्याच्यातून नवलेखक घडवले जातात, नवलेखकांना व्यासपीठ मिळतं आणि नवलेखक घडवण्यासाठी यासोबतच आम्ही नवलेखकांना घडवणाऱ्या कार्यशाळांचं पण आयोजन करतो. तर मुळात आपल्याला माहिती आहे की कथा, कविता, कादंबरी हे जे काही वाङ्मयाचे प्रकार आहेत, ह्या वाङ्मय प्रकारांविषयी आपण वाचत असतो. ग्रामीण भागातले विद्यार्थी किंवा ज्यांना लिहिण्याची इच्छा आहे असे लोकही वाचत असतात. परंतु एखादा आकृतिबंध, त्याचं म्हणून जे काही एक रचना असते, कथेची एक रचना असते, कवितेचं एक रचनाशास्त्र असतं, तर या रचनाबंधांची त्या त्या नवलेखकांना माहिती व्हावी, तो आकृतिबंध कळावा, कथेचा, कवितेचा, कादंबरीचा, यासाठी काही कार्यशाळांचं आयोजन मंडळाकडनं केलं जातं.
तेच मी विचारणार होते की कार्यशाळा केल्या तर नक्कीच सामान्य मधले जे नवलेखक आहेत, कवी आहेत, त्यांना उपयोग होईलच. नवोदित कवी, लेखक, अभ्यासक यांच्यापर्यंत आपण पोहोचणं हेच आपल्या संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि या मला वाटतं योजनांद्वारे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचतायत.
कार्यशाळा एक वेगळा विषय आहे. नवलेखक अनुदान योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून कुणीही अर्ज करू शकतो की ज्याचं एकही पुस्तक प्रकाशित झालेलं नाही आहे.
अच्छा.
पण यासोबतच नवलेखकांना त्या त्या वाङ्मय प्रकारांची, त्या त्या आकृतीबंधांची माहिती व्हावी यासाठी स्वतंत्रपणे ही योजना आहे. या दोन योजना स्वतंत्र आहेत,
स्वतंत्र
योजना आहेत त्या, की एक जाणीव व्हावी की वेगवेगळ्या आकृतीबंधांमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं, कथा आकारते म्हणजे कशी आकारते, कथेची मूलतत्व कोणती असतात, कादंबरीची मूलतत्व कोणती असतात, ही जर माहिती तज्ज्ञ व्यक्तींकडनं जर त्यांना कळली, म्हणजे आम्ही चांगले चांगले मोठे कथालेखक बोलवतो, चांगले कवी बोलवतो आणि सगळ्या नवोदित लेखकांना, विद्यार्थ्यांना, कॉलेजचे असतील ना, कुणी कुठच्याही वयोगटातला माणूस त्या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतो, त्यांना त्या त्या आकृतीबंधाची माहिती करून दिली की त्याला लिहायला एक स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते आणि आत्मविश्वास पण वाढतो त्याचा, त्यामुळे की मला कळलं आहे हा आकृतीबंध नेमका काय आहे. म्हणजे कथा लिहायची म्हणजे एक आरंभ, मध्य, अंत असतो एवढीच म्हणजे कथा नसते, याच्या पलीकडे कथेचे काय काय आयाम असू शकतात त्या आकृतीबंधाचे, त्याच्या माहिती देणारी एक योजना आहे अशी, वेगवेगळ्या ललितबंधांची माहिती देणारी.
अच्छा. आणि पुस्तक प्रकाशन जेव्हा नवोदित लेखक कवींचं करतो त्यावेळेला ते प्रस्ताव मागवले जातात, त्याची छाननी होते आणि मग त्यामध्ये जे निवडले जातात त्यांचं प्रकाशन साहित्य संस्कृती मंडळातर्फे होत असतं.
बरोबर.
आणखीन संस्था लोकाभिमुख होण्यासाठी आपले आणखीन काय प्रयत्न असतात? म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ हे जे लोकांपर्यंत आता आपण सांगितलं त्या योजनांद्वारे तर पोचतच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन लोक कसे आपल्याकडे आकर्षिले जातील यासाठी डिजिटायझेशन किंवा ही पुस्तकं उपलब्ध होणं किंवा असे काही उपक्रम आहेत का आपल्या?
बरोबर. खूप छान प्रश्न आहे हा. यानिमित्ताने आमचं मंडळ सर्वदूर पोहोचू शकेल याचा मला आनंद वाटतो.
आधुनिकतेमुळे फायदा घेतलाच पाहिजे आधुनिकतेचा. आपण
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासून एक अत्यंत मौलिक असा ठेवा जो म्हटला मी की 698 पुस्तकं मंडळाने प्रकाशित केली आहेत. आमचं एक तत्व आहे की आपलं पुस्तक प्रकाशित झाल्या लगेच आम्ही ते ईबुक स्वरूपात आमच्या संकेतस्थळ उपलब्ध करून देतो.
अच्छा. ईबुक
स्वरूपामध्ये आणि ते सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे कुणालाही त्याचा विनामूल्य तो साठा उपलब्ध आहे सगळ्यांना. जगाच्या पाठीवर कुणीही कुठूनही आमच्या ग्रंथांचा लाभ घेऊ शकतो, वाचू शकतो. तर त्यामुळे हे खूप सोपं झालेलं आहे आता. आजच्या युगाचा हा युगधर्मच आहे की ज्ञान सर्वदूर पसरणं, या माध्यमातून तर करतोच करतो पण त्या पलीकडे देखील आम्ही दरवर्षी आपला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा असतो, त्या काळात आम्ही महाराष्ट्रातल्या प्रमुख वृत्तपत्रातनं जाहिराती पण देतो मंडळाच्या योजनांच्या. प्रत्येक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत अगदी पोहोचावी, तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी माहिती जनसंपर्क संचालनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून आम्ही ती योजना पोचवायचं काम करत असतो. संकेतस्थळ आहे आमचं. त्या जोडीलाच कोरोनाच्या काळात फेसबुक पेज आम्ही सुरू केलं मंडळाचं. त्या फेसबुक पेजच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, आमचं यूट्यूब चॅनल आहे त्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो.
लोकांपर्यंत आपण पोहोचले आहात तर लोकांचा प्रतिसाद यासाठी कसा आढळतो?
खूप सुंदर. म्हणजे मला सांगायला आनंद होतो आहे की मंडळाची पुस्तकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीत यासाठी आम्ही खाजगी वितरकांशी संपर्क साधलेला आहे. म्हणजे मंडळाची पुस्तकं संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या 387 वितरकांकडून वितरित केली जातात. त्या जोडीनेच मी आता म्हटलं की फेसबुकच्या माध्यमातून लोकांचा प्रतिसाद कसा आहे आम्हाला, तर वाल्डेन बुक स्टोअर सारख्या काही खाजगी वितरक जे आहेत त्यांचं दर शनिवारी फेसबुकला जाहीर प्रकटन करतात ते की मंडळाची ही पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर आपण जर फेसबुक पेजला त्यांच्या भेट दिली तर तुमच्या लक्षात येईल की मंडळाच्या पुस्तकांचा इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात खप होतो आहे आणि वेगवेगळ्या साहित्य संमेलनातून मंडळाची पुस्तकं विक्रीला उपलब्ध केली जातात. तर खूप मोठ्या प्रमाणात मंडळाच्या पुस्तकांचा खप आहे हे संमेलनातून सिद्ध होतं. नंतर वेगवेगळ्या खाजगी वितरकांकडून आम्हाला प्रतिसाद मिळतो. लोकं आमच्या संकेतस्थळावर त्यांच्या प्रतिक्रिया कळवतात. वेगवेगळ्या ठिकाणून मागणी येते आमच्या पुस्तकांची. त्यामुळे मंडळाच्या पुस्तकांना खूप सुंदर प्रतिसाद वाचकांचा पण नक्कीच आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव डॉक्टर मीनाक्षी पाटील या आपल्याकडे आल्या. त्यांनी आपल्याला त्यांच्या उपक्रमाविषयी खूप छान माहिती सांगितली. याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद.
धन्यवाद.
श्रोते हो, आपल्या या कार्यक्रमाविषयी सूचना, अभिप्राय, मतं स्वागतार्ह आहेत. आम्हाला आपले मतं, अभिप्राय जरूर कळवा. यासाठी आमचा ईमेल आहे aplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.